Allahu Akbar, Allahu Akbar, Allahu Akbar, Ashhadu an la ilaha illallah. Ashhadu an la Ashhadu anna Muhammadar Rasulullah. Ashhadu anna Muhammadar Rasulullah. Hayya 'ala salaam. Hayya 'ala salaam. Hayya 'ala al-falah. Hayya 'ala al-falah.
Ashhadu an la ilaha illallah wahdahu la sharika lahu wa ashhadu anna Muhammadan abduhu wa rasuluhu amma ba'du fa'udhu billahi من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين الرحمن اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين.
آج میں حضرت مسیح موعود علیہ الصلوۃ والسلام کی محبت الہی سے متعلق کچھ تحریرات پیش کروں گا.
اج ماں حضرت مسیح موعود علیہ الصلوۃ والسلام جو اللہ تعالی جی محبت کے بارے میں کچھ تحریروں پیش کندس, ارشاد پیش کندس, جن میں پان اللہ تعالی جی محبت جی حقیقت تعریف بھی بیان فرمائی اتھن. اللہ تعالی جی محبت کے حاصل کرنے جو راز طریقو ان جی گہرائی فلاسفی بھی بیان فرمائی اتھن. اساں کھاں جے کھین منن والا ہوں, جے سدن جماعت میں شامل آئے ہوں, کیڑیوں توقعات رکھیوں اتھن خدا تعالیٰ جی محبت کے بارے میں اساں جی کیڑی کوشش ہون گھرجے, ان جا کیڑا معیار ہون گھرجن, یہ سب بھی بیان فرمایا اتھن. سو ان لحاظ کھاں ہر حوالو ہی غور جوگو ہے, اساں جے لائے رہنمائی کندڑ ہے, تین کرے توجہ سے بدھن کی ضرورت آ تا جیاں اسیں اللہ تعالیٰ جی محبت کے مضمون کے روح کے سمجھندے ان میں ودھن وارا تھوں, وادھارو کرن وارا تھوں, پانجی اصلاح کرن وارا تھوں. بلکہ انسانی قوام میں سے حضرت مسیح موعود علیہ الصلوۃ والسلام فرمائن تھا تا محبت کو دیکھا بناوٹ جو کم نہ ہے بلک انسانی قوتن ماں یہ بھی ایکڑی قوت ہے. ان جی حقیقت ہی ہے تا دل جو ایکڑی شے کے پسند کرے ان جی طرف چھک جی ونن, جڑو کا ہر ایک شے جوں اصل خصوصیتوں ان جے کمال جے وقت ظاہری طور تے محسوس تھندیو ہن, تمام کھلیل واضح طور تے محسوس تھندیو ہن. ایہی محبت جو حال ان جا جوہر بھی اوڑی مال کھلیل کھلیل ظاہر تھندا ہن, جو جدیں اتم اکمل درجے تے پہنچی ونجے پانچ کمال سموری اڑی ہوجائے جکا انتہا تے پہنچی ونجے. اللہ تعالیٰ فرمائے تھو فرمائن تھا تو اللہ تعالیٰ فرمائے تھو تا اشربو فی قلوبہم العجل, یعنی انہن گابے سان اڑی محبت کئی جو جن تا انہن کے گابو شربت وانگے پیارے ہوئے. در حقیقت جے کوئی شخص کہ سان کامل محبت کندو ہے تا جن تا انہ کے پی وٹھندو ہے یا کھائی وٹھندو ہے, ان کے اخلاق ان کی حالت چلت سے رنگین تھی ویندو ہے. جترے قدر ودھیک محبت ہوندی ہے اوترے قدر انسان قدرتی طور تے پانچ محبوب کی صفتوں ڈاں چھکجندو ویندو ہے, ایس تائیں جو انہی جو روپ تھی ویندو ہے جن سے وہ محبت کندو ہے. یہ راز آ تو جے کو شخص خدا سے محبت کندو ہے ہو ذلی طور تے پانچ استعداد کے مطابق ان نور کے حاصل کرے وٹھندو ہے جے کو خدا تعالی جی ذات میں ہے. شیطان سے محبت کرنے والا وہ اندہی حاصل کرے وٹھندا ہیں جے کا شیطان میں ہے. سو فرمائن تھا تا ایہی محبت جو راز آ تا خدا تعالی جی صفت ان کے اختیار کرن معرفت کے ضمن میں بدھایا ویو ہو تا جیس تائیں سبنی صفتن جو علم نہ ہوجے معرفت نتھی تھی سکے, اور محبت اسی وقت کامل ہوتی ہے. معرفت کھاں بعد انسان جے جدیں اگتے مزید بدھن دوا تا وہ محبت آ محبت اوڑی محل کامل تھی دیا جدیں اللہ تعالیٰ جی صفتن کے اختیار بھی کیا ونجے. صرف علم حاصل کرنی ضروری نہ ہے بلکہ ان کے اختیار بھی کیا ونجے. अलाह ताला जे रंग में रंगीन थियो वञे ऐं पोइ अलाह ताला जो नूर हासिल थींदो आहे पाण फरमायो
अथनि इंसान सचे दिल से
वरी पाण फरमाइन था
त
मोहबत जी हक़ीक़त लाज़मन इन ॻाल्हि खे चाहे थी त इंसान सचे दिल सां पंहिंजे महबूब जूं समूरियूं आदतूं ऐं अख़लाक ऐं इबादतूं पसंदि करे ऐं उन्हनि में फना थियण जे लाइ दिल ऐं जान सां कोशिश करे त जीअं पंहिंजे महबूब में थी करे उहा ज़िंदगी हासिल करे जेका महबूब खे हासिल आहे। सची मोहबत करण वारो पंहिंजे महबूब में गुम थी वेंदो आहे, पंहिंजे महबूब जे अंदरां ज़ाहिर थींदो आहे ऐं अहिड़ी तस्वीर उन जी पंहिंजे अंदरि छिकींदो आहे जो ॼण त उन खे पी वेंदो आहे ऐं चयो वेंदो आहे त उहो उन मंझि अची ऐं उन जे रंग में रंगीन थी ऐं उन सां गॾु थी माण्हुनि ते ज़ाहिर करे छॾींदो आहे त उहो दर हक़ीक़त उन जी मोहबत में गुम थी वियो आहे। वरी अल्ला ताला जी मोहबत जे मयार जी वज़ाहत फ़रमाईंदे पाण फ़रमाइनि था ही इक़्तबास आहे हिकड़ो त पोइ पाण ही एतिराज़ कयो
अथनि।
असल में ही एतराज़ पादरी फतह मसीह जे ख़त जे जवाब में पाण फरमाए रहिया आहिनि जो जंहिं कुझु एतराज़ कया हुआ ऐं पाण उन्हनि जा जवाब ॾिनऊं। पाण फरमाइनि था ही एतराज़ कयो वञे थो त मुस्लमान माण्हू ख़ुदा सां बि बिना मक़सद मोहबत नाहिनि कंदा। उन्हनि खे हीअ तालीम नाहे ॾिनी वई त ख़ुदा पंहिंजनि ख़ूबियुनि जे करे मोहबत जे लाइक़ु आहे त इन जो जवाब ई आहे। फरमाइनि था त वाज़े हुअणु घुर्जे त हीउ एतिराज़ दर हक़ीक़त इंजील ते पवे थो, क़ुरान ते न, छो त इंजील में हीअ तालीम हरगिज़ मौजूदु नाहे त ख़ुदा सां ज़ाती मोहबत रखणु घुर्जे ऐं ज़ाती मोहबत सां उन जी इबादत करणु घुर्जे, मगर क़ुरान त इन तालीम सां भरियो पियो आहे। क़ुरान साफ़ फ़रमाए छॾियो आहे, फ़ज़कुरुल्लाह का ज़िक्र कुम आबा कुम ओ अशद ज़िक्रा। ऐं वरी फरमाए थो वल्लज़ीना आमनू अशद हुबल्लाह, यानी ख़ुदा खे अहिड़ो यादि कयो जहिड़ो पंहिंजे पीअरनि खे, बल्कि इन खां तमामु घणो वधीक। ऐं मोमिननि जो इहो ई शान आहे त हू सभिनी खां वधीक करे ख़ुदा सां मोहबत रखंदा आहिनि, यानी अहिड़ी मोहबत न हू पंहिंजे पीउ सां कनि ऐं न पंहिंजी माउ सां ऐं न पंहिंजे ॿियनि प्यारनि सां ऐं न पंहिंजी जान सां। ऐं वरी फरमाए थो हबब इलैकुम अल ईमान व ज़य्यनहु फी कुलूबिकुम,
यानी
ख़ुदा तव्हांजो महबूब ईमान खे बणाए छॾियो आहे ऐं उन खे तव्हांजे दिलनि में सिंगारे छॾियो अथाई। ऐं वरी फरमाए थो इन अल्लाह यामुरु बिल अदल वल अहसान व ईताए ज़िल क़ुरबा। हीअ आयत हक़ुल्लाह ऐं हक़ुल इबाद ते ॿधल आहे ऐं इन में कमाल बलूगत ई आहे त ॿिन्ही पहलू ते अल्ला ताला हिन खे क़ाइमु कयो आहे। फ़रमाइनि था त हक़ुल इबाद जो पहलू त असां ॿुधाए चुका आहियूं। असल में ही जंहिं किताब जो हवालो ॾिनो पियो थो वञे उहो आहे, उन में पाण तफ़सील सां ज़िक्र फ़रमायो अथनि।
بہرحال اس میں پہلے حق العباد کا جو آپ نے ذکر فرمایا اس میں آپ نے وضاحت فرمائی ہے کہ وہ یہ ہیں کہ مومن کافر پر بھی شفقت کرے۔
بہرحال ان میں پہرے حق العباد جو جو پان ذکر فرمایا تھن گہرائی میں ان میں پان وضاحت فرمائی تھن تو وہ ہی ہیں تو ضرور کرے مومن کافر تے بھی شفقت کرے ہی حق العباد
غم گسار ہو
ऐं गहराई में
वञी
उन जी हमदर्दी जी ज़रूरत जेकॾहिं हुजे त ज़रूरु करे। उन जी जिस्मानी ऐं रुहानी बीमारियुनि जो हमदर्द थिए, यानी तोड़े उहो काफ़र ई आहे। जेकॾहिं कंहिं क़िस्म जी उन खे बीमारी आहे, तोड़े बीमारी आहे रुहानी, त उन जे लाइ हमदर्दी हुजे।
काफ़र सां मोहबत किस तरह हो, बाज़ लोग इतराज़ कर देते हैं।
ही आहिनि हुकूकुल इबाद। हिते इन ॻाल्हि जो बि जवाब अची वियो त काफ़र सां मोहबत कहिड़ी तरह हुजे। के माण्हू एतराज़ करे छॾींदा आहिनि त असां चऊं था लव फॉर ऑल, ही कहिड़ी तरह थी सघे थी, त फ़रमाइनि था त उन जी हमदर्दी, उन जी इस्लाह करणु, उन जी ज़रूरत खे पूरो करणु उन सां मोहबत आहे। मोहबत में अची काफ़र जी काफ़रणियुनि ॻाल्हियुनि ऐं उन जे दीन खे अख़्तियार करे वठणु मोहबत नाहे। हिकड़े मोमिन सां जेका मोहबत आहे, जेकॾहिं हू सचो मोमिन आहे त उन सां मोहबत ई आहे, त उन जूं जेके सुठियूं आदतूं आहिनि, जेके उन में नेकियूं आहिनि, उन्हनि खे अख़्तियार करणु, ऐं जेकॾहिं उन में के बुरायूं आहिनि त उन्हनि खे दीन जे हवाले सां उन्हनि खे सम्झाइणु। पर जेका आम इंसानी हमदर्दी आहे उहा हर हिकु जे लाइ उन सां मोहबत आहे। हीअ मोहबत जो मतिलबु नाहे त हर हिकु जूं जेके ज़ाती बुरायूं आदतूं आहिनि उन्हनि खे अख़्तियार कयो वञे, त असांखे इन सां वॾी मोहबत आहे। पोइ हुकूकुल इबाद में बि पाण फरमायो अथनि त बुखायलनि खे खाधो खाराइणु, ग़ुलामनि खे आज़ादु करणु, कर्ज़ हेठां आयलनि जा कर्ज़ भरणु, जेके ॿार हेठि अची विया आहिनि उन्हनि जो ॿार
खणणु,
पोइ ही त अदुल जो बि इन में ज़िक्र अची वियो आहे हुकूकुल इबाद में, त अदुल खां वधी करे पोइ अहसान कयो। अहसान ही आहे त मज़हब ऐं मिलत जे फ़र्क़ बिना हर हिकु सां कयो, ऐं इहे ई हुकूकुल इबाद आहिनि, ऐं हीअ उन्हनि माण्हुनि जा हक़ आहिनि जेके हिकड़े इंसान जी मोहबत में हिकड़ो ॿियो मोमिन अदा कंदो आहे। पर अल्लाह ताला जी रज़ा चाहिण जे लाइ पहिरीं मोहबत बहरहाल अल्लाह ताला जी
आहे।
चश्मे मसीह जो ही हवालो
आहे। हक़ अल्लाह के पहलू की रूह से इस आयत के ये मानी है, यानी इन अल्लाह यामुरु बिल्अदल वलेहसान व इताए ज़िल क़ुरबा।
वरी फरमाइनि था त हक़ुल इबाद जो ज़िक्र त असां करे छॾियो, ऐं हक़ुल्लाह जे पहलू जी रूह खां हिन आयत जी हीअ माना आहे, यानी इन अल्लाह यामुरु बिल्अदल वलेहसान व इताए ज़िल क़ुरबा जी हीअ माना आहे त इंसाफ़ जी पाबंदी सां ख़ुदा ताला जी इताअत कर, छो त जंहिं तोखे पैदा कयो आहे ऐं तुंहिंजी पालना कई अथई ऐं हर वक़्त करे पियो थो, उन जो हक़ आहे त तूं बि उन जी इताअत करीं। ऐं जेकॾहिं इन खां वधीक तोखे बसीरत हुजे त न सिर्फ़ हक़ जे ख़्याल सां बल्कि अहसान जी पाबंदी सां उन जी इताअत कर, छो त हू मोहसिन आहे। उन जा अहसान एॾा आहिनि जो गणप में नथा अची सघनि, ऐं ज़ाहिर आहे त अदुल जे दर्जे खां वधी करे उहो दर्जो आहे जंहिं में इताअत महल अहसान बि मलहूज़ रहे, ऐं छो त हर वक़्तु मुतालियो ऐं मुलाहिज़ो अहसान जो मोहसिन जी शिकिल ऐं आदतुनि खे हमेशह नज़र जे साम्हूं वठी ईंदो आहे। तंहिं करे अहसान जी तारीफ़ में हीअ ॻाल्हि दाख़िल आहे त अहिड़े तरीक़े सां इबादत करे जो ॼण त ख़ुदा ताला खे ॾिसी रहियो आहे।
تو موسم کی شکل سامنے آ جائے تو مزید
خدا تعالی یعنی موسم کی شکل جدیں سامنے ایندی ا تے تدہی ان جا احسان بھی یاد ایندا ہیں یا جدیں احسان یاد کرے تے موسم کی شکل سامنے اچی ونجے تے مزید احسان ہٹ انسان تھیندو ہے۔
فرمایا کہ خدا تعالی کی اطاعت کرنے والے در حقیقت
تے فرمائن تھا تے ان جو اللہ تعالی جو احسان ہی ا تے اڑے طریقے سان عبادت کیو جن تے خدا تعالی کے دسو پیا تھا خدا تعالی جی اطاعت کرن والا در حقیقت फरमाइनि था त ख़ुदा ताला जी इताअत करण वारा दर हक़ीक़त टिनि क़िस्मनि में विरहायल आहिनि। पहिरियां उहे माण्हू जेके महजूबियत ऐं रोयत असबाब सबबु आहे अल्लाह ताला जो अहसान चङी तरह न आहिनि ॾिसंदा, यानी अल्लाह ताला त परदे में आहे, ज़ाहिर में न आहे जो इंसानी शिकिल में नज़र अची वञे, ऐं दुनिया जा सामान जेके आहिनि उहे नज़र अची रहिया हूंदा आहिनि, उन्हनि जो इल्मु बि हूंदो आहे ऐं उन्हनि खे महसूस बि इंसान कंदो
आहे।
पोइ जॾहिं दुनिया जूं शयूं साम्हूं नज़र अची रहियूं हुजनि त पोइ हीउ अहसास नाहे रहंदो त इन्हनि सामाननि खे पैदा करण वारी बि का हस्ती आहे ऐं उहो ख़ुदा आहे। तंहिं करे हिननि दुनिया जी शयुनि सां हिकिड़ो इंसान वधीक मोहबत करणु लॻी पवंदो आहे। वरी फ़रमाइनि था त त टिनि क़िस्मनि जूं इहे शयूं आहिनि. पहिरियां उहे माण्हू आहिनि जेके ॾिसंदा न आहिनि अल्लाह ताला जे अहसाननि खे चङी तरह न आहिनि ॾिसंदा, ऐं सबब छा आहे जो हू परदे में आहे, ऐं ॿिया सामान जेके आहिनि उहे साम्हूं नज़र अची रहिया हूंदा
आहिनि.
वरी फरमाइनि था, ऐं न उहो जोश उन्हनि में पैदा थींदो आहे जेको अहसान जी अज़मतुनि ते नज़र विझी पैदा थींदो आहे, ऐं न उहा मोहबत उन्हनि में हरकत कंदी आहे जेका मोहसिन जी अज़ीम इनायतुनि जो तसवुर करे जुंबिश में ईंदी आहे. बल्कि सिर्फ़ हिकड़े मुख़्तसिर तौरु ख़ुदा ताला जे ख़ालिकियत जे हक़नि वग़ैरह खे तस्लीम करे वठंदा आहिनि. अहसान अल्लाह जो न आहिनि मञंदा, पर बहरहाल हिकड़ो गॾियल तौर ते, छो त ईमान हूंदो आहे, हीअ दावा हूंदी आहे त असीं मुस्लमान आहियूं. इन लाइ अल्लाह ताला जो जेको हक़ आहे या उन जे मखलूक हुअण जो जेको हक़ आहे उहो मञी वठंदा आहिनि त अल्लाह ताला असांखे पैदा कयो आहे. फरमाइनि था त ऐं अल्लाह ताला जे अहसान जे उन्हनि तफ़सीलनि खे जनते हिकड़ी बारीक नज़र विझणु उन सचे मोहसिन खे नज़र जे साम्हूं वठी अचे थो. हरगिज़ मुशाहिदो नथा कनि, अमूमी तौर ते चई छॾनि था त असां ख़ुदा ताला खे मञूं था, ख़ुदा ताला सां मोहबत आहे, पर हर जेको फ़ाइदो हू वठी रहिया हूंदा आहिनि उहो फ़ाइदो वठंदे अल्लाह ताला जे अहसान खे साम्हूं नाहिनि रखंदा, बल्कि दुनिया जे फ़ाइदनि खे दुनिया जे सामाननि खे साम्हूं रखी रहिया हूंदा आहिनि. फरमाइनि था, छो त सबब छा आहे इन जो असबाब परस्ती जी रही मिटी असली मुसब जो पूरो चहिरो ॾिसण खां रोके छॾींदी आहे. छो त ज़ाहिरी तौर ते जेके सबब आहिनि जिन मां फ़ाइदो वठी रहियो हूंदो आहे इंसान, उन्हनि अहिड़ी तरह ढके छॾे वरितो हूंदो आहे जो ख़ुदा ताला जेको इन्हनि सभिनी सामाननि खे पैदा करण वारो आहे उहो उन जो चहिरो नज़र न आहे ईंदो.
पोए
छो त असबाब परस्ती आहे, इन लाइ सचे मुसबब जो पूरो चहिरो ॾिसण खां हीअ शइ रोके छॾींदी आहे. इन लाइ उन्हनि खे उहा साफ़ नज़र मुयसरु नाहे ईंदी जंहिं सां कामिल तौर ते असली अता कंदड़ जो जमाल मुशाहिदो करे सघंदा हुजनि. उहो जेको हर शइ अता करण वारो आहे असुल में सही तौर ते त उहो ई आहे जेको हर शइ ॾियण वारो आहे. उन जी जेका ख़ूबसूरती आहे, उन जो जेको हुसन आहे, उहो असांजे साम्हूं नथो अचे. त फरमाइनि था त सो उन्हनि जी नाक़िस मार्फत में सामाननि जे ख़्याल जी मेरह रलियल हूंदी आहे, ऐं बसबब इन जे जो हू ख़ुदा जे अहसाननि खे चङी तरह ॾिसी नाहिनि सघंदा, ख़ुदि बि उन जी तरफ़ उहो ध्यानु नाहिनि कंदा जेको अहसाननि जे मुशाहिदे महल करणो पवंदो आहे, जंहिं सां मोहसिन जी शिकिल नज़र जे साम्हूं अची वेंदी आहे. बल्कि उन्हनि जी मार्फत हिकड़ी धुंध चढ़ियल हूंदी आहे. सबबु ही आहे जो हू कुझु त पंहिंजनि महिनतुनि ऐं सामाननि ते भरोसो रखंदा आहिनि, ऐं कुझु तकल्लुफ़ जे तौर ते ही बि मञंदा आहिनि त ख़ुदा ताला जो ख़ालिकियत ऐं रज़ाकियत जो हक़ असांजे मथे ते वाजिबु आहे, ऐं छो त ख़ुदा ताला इंसान खे उन जे फ़हम जी वुसत खां वधीक तकलीफ़ नाहे ॾींदो. इन लाइ उन्हनि खां जेसि ताईं उहे इन हालति में आहिनि इहो ई चाहींदो आहे त उन जे हक़नि जो शुक्र अदा कनि. ऐं आयत इन अल्लाह यामुर बिल अदल में अदल मां मुराद अदल जो ख़्यालु रखंदे इहा ई इताअत आहे, छो त उन्हनि खे पूरी तरह इल्मु नाहे, सिर्फ़ अल्लाह ताला जी ख़ालिकियत ऐं उन जे राज़िक हुअण जो तोड़े उहो ज़ुबानी हुजे इज़हार करे रहिया हूंदा आहिनि. इन लाइ अल्लाह ताला बि उन्हनि जी उन ई हालत खे साम्हूं रखंदे जेतिरो जेतिरो शुक्र बि जेको हू अदा करे रहिया आहिनि त अल्लाह ताला उन्हनि जी इन ई ॻाल्हि खे अल्लाह ताला जे अदल जी बि तक़ाज़ा आहे त हू उन खे ओतिरो ई उन्हनि जे लाइ काफ़ी समझे, ऐं उहे बि इहो ई सम्झंदा आहिनि त असां ही काफ़ी कुझु करे वरितो आहे अल्लाह ताला जी ख़ातिर. मगर फरमाइनि था त इन खां वधी करे हिकिड़ो ॿियो रुतबो इंसान जी मार्फत जो आहे, ऐं उहो ई आहे जो जहिड़ो की असीं हाणे बयानु करे चुका आहियूं, इंसान जी नज़र रोयत असबाब खां बिल्कुलु पाक ऐं मुनज़्ज़ह थी ख़ुदा ताला जे फज़ल ऐं अहसान जे हथ खे ॾिसी वठंदी आहे, ऐं इन रुतबे ते इंसान असबाब जे हिजाबनि खां ॿाहिरि अची वेंदो आहे. ऐं हीउ कॉल त मसलन मुंहिंजी पंहिंजे ई पाणी ॾियण सां मुंहिंजी पोख थी, या मुंहिंजी पंहिंजी ताक़त सां हीअ कामयाबी मूंखे मिली, या ज़ैद जी महिरबानी सां फलाणो मक़सदु पूरो थियो ऐं बकर जी ख़बरचार लहण सां मां तबाही खां बची वियुसि। ही सभई ॻाल्हियूं घटि ऐं बातिल मालूम थियण लॻंदियूं आहिनि ऐं हिकु ई हस्ती ऐं हिकु ई कुदरत ऐं हिकु ई मौसिन ऐं हिकु ई हथु नज़र ईंदो आहे। तॾहिं इंसान हिकड़ी साफ़ नज़र सां जंहिं सां हिकु ज़र्रो शिरक फिल असबाब जी मिटी रही नाहे, ख़ुदा ताला जे अहसाननि खे ॾिसंदो आहे ऐं इहो ॾिसणु अहिड़े क़िस्म जो साफ़ ऐं यकीनी हूंदो आहे जो हू अहिड़े मौसम जी इबादत करण महल उन खे ग़ाइबु नाहे सम्झंदो, बल्कि यकीन उन खे हाज़िर सम्झी उन जी इबादत कंदो आहे। ऐं इन इबादत जो नालो क़ुर शरीफ़ में अहसान आहे ऐं सही बुख़ारी ऐं मुस्लिम में ख़ुद पाण सगोरन सलाहु वसलम अहसान जी इहा ई माना बयानु फ़रमाई आहे। ऐं इन दर्जे खां पोइ हिकिड़ो ॿियो दर्जो आहे जंहिंजो नालो इताए ज़िलकुरबा आहे ऐं तफ़सील उन जो ई आहे त जॾहिं इंसान हिकड़े वक़्त ताईं अल्लाह ताला जे अहसाननि खे सामाननि जी शिरकत खां बग़ैर ॾिसंदो रहे ऐं उन खे हाज़िर ऐं बिना वास्ते जे मोहसिन सम्झी उन जी इबादत कंदो रहे त उन तसवुर ऐं तखयल जो आख़िरी नतीजो ई हूंदो जो हिकड़ी ज़ाती मोहबत उन खे ख़ुदा ताला जे बारे में पैदा थी वेंदी, छो त लगातार अहसाननि खे दायमी तौर ॾिसण बेज़रूरत ममनून शख़्स जी दिलि में ई असरु पैदा कंदो आहे। यानी उन शख़्स जी दिलि में जंहिं ते अहसान कयो वञे ही असरु पैदा कंदो आहे जो उहा आहिस्ते आहिस्ते उन शख़्स जी ज़ाती मोहबत सां भरिजी वेंदी आहे जंहिंजा ग़ैर महदूद अहसान उन ते मुहित थी विया। सो इन सूरत में हू सिर्फ़ अहसाननि जे तसवुर सां उनजी इबादत नाहे कंदो, बल्कि उन जी ज़ाती मोहबत उन जी दिलि में वहिजी वेंदी आहे। जहिड़ो क ॿार खे हिकड़ी ज़ाती मोहबत पंहिंजी माउ सां हूंदी आहे, सो इन मरतबे ते हू इबादत महल सिर्फ़ ख़ुदा ताला खे ॾिसंदो ई नाहे, बल्कि ॾिसी सचे आशिकनि वांगुरु मज़ो बि वठंदो आहे ऐं समूरा ज़ाती मक़सद ख़तम थी ज़ाती मोहबत उन जी अंदर पैदा थी वेंदी आहे। ऐं ही उहो मरतबो आहे जंहिंखे ख़ुदा ताला लफ़्ज़ इताए ज़िलकुरबा सां ताबीर कयो आहे ऐं इन जी तरफ़ ख़ुदा ताला हिन आयत में इशारो कयो आहे, फ़ज़कुरुल्लाह का ज़िक्र कुम आबा कुम ओ अशद ज़िक्रा।
और इसमें खुदा ताला ने तीनों मरतबे इंसानी मार्फत के बयान कर दिए। और तीसरे
मकसद आयत इन अल्लाह यामुरु बिल अदल वल एहसान व इताए ज़िल क़ुरबा जो ही तफ़सीर आहे ऐं इन में ख़ुदा ताला टई मरतबा इंसानी मार्फत जा बयान करे छॾिया ऐं टे मरतबे खे ज़ाती मोहबत जो मरतबो करार ॾिनई ऐं ही उहो मरतबो आहे जंहिं में समूरा ज़ाती मक़सद सड़ी वेंदा आहिनि ऐं दिलि अहिड़ी मोहबत सां भरिजी वेंदी आहे जहिड़ो क हिकिड़ो शीशो अतुर सां भरियलु हूंदो आहे। इन ई मरतबे जी तरफ़ इशारो हिन आयत में आहे त वमिननि नास मई यशरी नफ़्स हुब्तिगा मर्ज़ात अल्लाह वल्लाहु रऊफ़ बिलिबाद। यानी के मोमिन माण्हुनि मां उहे बि आहिनि जो पंहिंजूं जानियूं अल्लाह जे राज़पे जे एविज़ विकणी छॾींदा आहिनि ऐं ख़ुदा अहिड़नि ते ई महिरबानी थींदो आहे। ऐं वरी फरमाए थो, भला मन असलम वजहु लिल्लाह वहुवा मोहसिनुन फलहु अजरुहु इंद रब्बिही वला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। यानी उहे माण्हू निजात याफ़्ता आहिनि जेके ख़ुदा जे पंहिंजो वजूद हवाले करे छॾनि ऐं उन जी नेमतुनि जे तसवुर सां इन तौर सां उन जी इबादत कनि जो ॼण त उन खे ॾिसी रहिया आहिनि। सो अहिड़ा माण्हू ख़ुदा वटां अजुर माणींदा आहिनि ऐं न उन्हनि खे को ख़ौफ़ आहे ऐं न हू को ग़म कंदा आहिनि। यानी उन्हनि जो मक़सदु ख़ुदा ऐं ख़ुदा जी मोहबत हूंदी आहे ऐं ख़ुदा वट वारियूं नेमतूं उन्हनि जो अजुर हूंदो
आहे।
ऐं वरी हिकड़े हंधु फरमाए थो, وَيُطْعِمُونَ الطَّعَامَ عَلَىٰ حُبِّهِ مِسْكِينًا وَيَتِيمًا وَأَسِيرًا إِنَّمَا نُطْعِمُكُمْ لِوَجْهِ اللَّهِ لَا نُرِيدُ مِنكُمْ جَزَاءً وَلَا شُكُورًا یعنی لَا نُرِيدُ مِنكُمْ جَزَاءً وَلَا
شُكُورًا
یعنی مومن اوہے آہن جے کہ خدا جی محبت میں مسکینن یتیمن قیدین کے مانی کھرائندا آہن چوندا آہن تے ان مانی کھرائن سا तव्हां खां को बदिलो ऐं शुक्रगुज़ारी नथा चाहियूं ऐं न को असांजो मक़सदु आहे। इन्हनि सभिनी ख़िदमतुनि मां सिर्फ़ ख़ुदा जो चहिरो असांजो मतिलबु आहे। हाणे सोचणु घुर्जे त हिननि सभिनी आयतुनि मां केॾो न صاف طور تے معلوم تھوئے تو تا قرآن شریف اعلیٰ طبقو اللہ تعالیٰ جی عبادت نیک عملن جو یہ رکھو جو اللہ تعالیٰ جی محبت خدا تعالیٰ جے راستے جی طلب سچی دل سے ظاہر تھے خدا تعالیٰ تو ان دین جو نالو اسلام ان مقصد لائے رکھو تا جی انسان خدا تعالیٰ جی عبادت ذاتی مقصد لائے نہ بلک تبھی جوش سے کرے خدا تعالیٰ جی عبادت ذاتی مقصد لائے نہ ضرورتوں پوری کرنے کے لیے عبادت نہ کرنی بلک تبھی جوش سے کرے چو تو اسلام سبھی مقصد کے چڈے دن کا بعد رضا بالقضاء جو نالو ہے دنیا میں سوائے اسلام کے بو کو اڑو مذہب نہ ہے جن جا ہی مقصد ہوجن بے شک خدا تعالیٰ پانچ رحمت جتائن کے لیے مومنن کے قسم قسم جی نعمتن جا وعدہ دنا مگر مومنن کے جے اعلیٰ مقام جا خواہشمند ہیں یہ تعلیم ڈنی اتھئی تو وہ ذاتی محبت سے خدا تعالیٰ جی عبادت کن
پھر ایک جگہ سچی محبت کی علامت بیان فرماتے ہوئے
اصل عبادت اوہی ہے جے کا ذاتی محبت سا ہو جے کہ فائدہ جلائے نہ
کی آگ گناہوں کی آگ کو جلاتی
بھری ایکڑے ہند سچی محبت جی نشانی بیان فرمائیں دے پان فرمائیں تھا تا محبت عجیب شے ہے ان جی باہ گناہن جی باہ کے ساڑی دیا گناہ جے شولے کے ساڑے پھٹی کن دیا سچی ذاتی کامل محبت سے گڈ عذاب گڈجی نتھو سکے سچی محبت کی نشانن میں ایکڑی ہی بھی ہے تو ان کی فطرت میں یہ گال منقوش تھی تو پانچ محبوب کے قطع تعلق جو ان کے ڈاڑو ڈپ ہوں ایکڑے معمولی کا معمولی قصور سے پانچ پان کے ہلاک شدہ سمجھ پانچ محبوب کی مخالفت کے پانچ لائے ایکڑو زہر سمجھ پن پانچ محبوب سے ملن لائے تمام بےتاب رہ ہے بودھ دوری کے صدمے سے اڑو نرم تھی ویسے جو بس مری ویسے ان لائے وہ صرف ان گال کے گناہ نہ سمجھ جن کے عوام سمجھا تو قتل نہ کر خون نہ کر زنا نہ کر چوری نہ کر کوڑی شاہدی نہ دے بلک وہ ایکڑی معمولی غفلت کے معمولی توجہ کے جو خدا کے چھڈے غیر جی طرف کیا وجے ایکڑو کبیرا گناہ سمجھ ہے ان لائے پانچ عزلی محبوب جی جناب میں استغفار کدو رہن ان جو ورد ہوں باقاعدگی سے استغفار کدو رہن ہے چھو تا ان گال تے ان جی فطرت راضی نہ تھی تو وہ کہڑی مال بھی خدا تعالیٰ کا الگ رہے تین کرے بشریت جی تقاضا ہٹ ایک ذرے جتری غفلت بھی جی ان کا تھی وجے ان کے جبل وانگے گناہ سمجھ یہ راز آ جو خدا تعالیٰ سے پاک کامل تعلق رکھنے والا ہمیشہ استغفار میں مشغول رہندا آہن چھو تا یہ محبت جی تقاضا ہے تا ہکڑے سچے عاشق کے ہمیشہ ہی فکر لگو پی ہوں تا ان جو محبوب ان کا ناراض نہ تھی وجے چھو تا ان جی دل میں ہکڑی پیاس لگائی ویندی تو خدا کامل طور تے ان سے راضی تھے ان لائے جکڈیں خدا تعالیٰ ہی بھی چوے تو ماں تو سان راضی آیا تڈیں بھی ہو اترے قدر تے صبر نتھو کرے سکے چھو تا جڑو کا شراب جے چکر محل ہکڑو شراب پین وارو ہر گھڑی ایک دفعہ پی وری بیو بھیرو گھرندو آ اڑی طرح جڈیں انسان جے اندر محبت جو چشمو جوش آندو آ تا اوہا محبت تبن ہی تقاضا کندی آ تا ود میں ود خدا تعالی جو راز پو حاصل تھے جکڈیں اللہ تعالی چئی چھڈیو تو راضی آیا تا وہی نہ رہنو بلک ہی اللہ تعالی جی رضا جی خبر پون مزید استغفار میں عبادتن میں ان شخص کے مائل کندی ہے
خدا سے کامل طور پر پیار کرنے والے
بجا آئن جی طرف توجہ جاری ہے فرمائن تھا سو محبت جی گھنائی جے کرے استغفار جی بھی گھنائی تھی یہ سبب آ جو خدا سے کامل طور تے پیار کرنے والا ہر گھڑی ہر دم استغفار کے پانچ ورد رکھدا سبنی کا وڈی معصوم جی یہ نشانی آ تو سبنی کا ودیک استغفار میں مشغول رہے استغفار جی صحیح معنی ہی ہے تو ہر ایک بھل چک قصور جو بشریت جی کمزوری سبب انسان کا صادر تھو ان امکانی کمزوری کے ختم کرنے کے لیے خدا کا مدد گھری وجے تجیے خدا کے فضل سے وہ کمزوری ظاہر نہ تھے مستور اجھی رہے لکل رہے کمزوری ظاہر نہ تھے पोइ बाद इन जे इस्तिगफ़ार जी माना आम माण्हुनि जे लाइ वसी कई वई आहे ऐं हीअ ॻाल्हि बि इस्तिगफ़ार में दाख़िल थी त जेका भुल चुक ऐं कसूर थी चुको आहे ख़ुदा ताला उन जे ख़राब नतीजनि ऐं ज़हरीले असरनि खां दुनिया ऐं आख़िरत में महफ़ूज़ रखे
जो इज़्ज़ो नियाज़ और दायमी इस्तिगफ़ार के ज़रिए से
सो سچی نجات جو سرچشمو
کمال درجے تک اپنی
ذاتی محبت خدا عز و جل جی ہے جکا اجز نیاز دائمی استغفار کے ذریعے سے خدا تعالی کی محبت کے پان میں چکیندی ہے جدہ انسان کمال درجے تائیں پانی محبت کے پہنچائیندو ہے محبت جی باہ سان پنجے نفسانیت کے جذبات کے ساڑے چھڈیندو ہے ترہ اوچتو ایکڑے شولے وانگے خدا تعالی کی محبت जेका ख़ुदा ताला उन सां कंदो आहे उन जी दिलि ते किरंदी आहे ऐं उन खे कमीणी ज़िंदगी जे गंदनि खां ॿाहिरि वठी ईंदी आहे ऐं हयो कयूं ख़ुदा जी पाकीज़गी जो रंग उन जे नफ़्स ते चढ़ी वेंदो आहे भलक समूरी ख़ुदा ताला जी सिफ़तुनि मां पाछे तौरु उन खे हिसो मिलंदो आहे तॾहिं हू ख़ुदा ताला जी तजलियुनि जो मज़हर थींदो आहे ऐं जेको कुझु रुबूबियत जे अज़ली ख़ज़ाने में मख़दूम ऐं मस्तूर आहे ॿुधो आहे लिकल आहे उन जे ज़रिए सां उहे राज़ दुनिया में ज़ाहिर थींदा आहिनि छो त उहो ख़ुदा जंहिं हिन दुनिया खे पैदा कयो आहे बखील नाहे बल्क उन जा फैज़ दाइमी आहिनि ऐं उन जा नाला ऐं सिफ़तूं कॾहिं बि मुअत्तल नथा थी सघनि वरी इन ॻाल्हि जी वज़ाहत फ़रमाईंदे त गुनाहनि खे ख़तमु करणु ऐं नेक अमल बजा आणणु बग़ैर ख़ुदा ताला जी मुहबत जे मुमकिन नाहे पाण फ़रमाइनि था त गुनाह दर हक़ीक़त हिकिड़ो अहिड़ो ज़हर आहे जेको ओड़ी महिल पैदा थींदो आहे जो जॾहिं इंसान ख़ुदा जी इताद ऐं ख़ुदा जी पुरजोश मुहबत ऐं मुहिबाणी ख़ुदा जी यादि खां महरूम ऐं बेनसीब हुजे ऐं जहिड़ो की हिकिड़ो वण जॾहिं ज़मीन मां पटिजी पए ऐं पाणी चूसण जे क़ाबिल न रहे त उहो ॾींहों ॾींहुं सुकणु लॻंदो आहे ऐं उन जी समूरी सावक बर्बाद थी वेंदी आहे इहो ई हाल उन इंसान जो थींदो आहे जंहिंजी दिलि ख़ुदा जी मोहबत खां पटियल हूंदी आहे सो ख़ुश्की वांगुरु गुनाह उन ते ग़लबो कंदो आहे सो ख़ुश्की वांगुरु गुनाह उन ते ग़लबो कंदो आहे सो इन ख़ुश्की जो इलाज ख़ुदा जे कानून कुदरत में टिनि तरीक़नि सां आहे हिकड़ी मोहबत ॿियो इस्तिगफ़ार जंहिंजी माना आहे दॿाइण ऐं ढकण जी ख़्वाहिश छो त जेसि ताईं मिटी में वण जी पाड़ ॼमियल रहे तेसि ताईं उहो सावक जो उमेदवार हूंदो आहे ऐं टियों इलाज तोबह आहे यानी ज़िंदगी जो पाणी छिकण जे लाइ तज़ल्लुल सां ख़ुदा जी तरफ़ फिरणु ऐं उन जे पंहिंजो पाण खे वेझो करणु ऐं मासियत जे हिजाब मां नेक अमलनि सां पंहिंजो पाण खे ॿाहिरि
कढणु
यानी गुनाहनि जो जेको परदो पयल आहे उनखे ख़तमु करण जे लाइ नेक अमलनि जी ज़रूरत आहे ऐं नेक अमल बजा आणण जे लाइ जेके इन परदे खे हटाए
छॾनि
जहिड़ो की पहिरियां बि बयानु करे चुको
आहियां
गुज़िरियल ख़ुतबनि में मां गुज़िरियल कुझु महीना पहिरियां या कुझु हफ़्ता पहिरियां त उन्हनि जे लाइ पोइ इरादे जी कुवत ऐं इल्म जो पैदा थियणु ऐं अमली कुवत जी ज़रूरत
आहे
तॾहिं ई परदा ख़तमु थींदा आहिनि
ऐं
नेक अमल करण जी तौफ़ीक मिलंदी आहे ऐं पोइ इन्हनि बुराइनि खां इंसान ॿाहिरि ईंदो आहे ऐं फ़रमाइनि था ऐं तौबा सिर्फ़ ज़ुबान सां न बल्कि तौबा जो कमाल नेक अमलनि सां आहे ज़ुबान सां तौबा चवणु को ज़रूरी न आहे बल्कि तौबा ओड़ी महिल आहे हीअ ओड़ी महिल मुकमल थींदी
तौबा
ओड़ी महिल सम्झी वेंदी तौबा जॾहिं नेक अमल बि साण साण बजा आणिया पिया वेंदा हुजनि सभई नेकियूं तौबा जी तकमील जे लाइ आहिनि छो त सभिनी जो मतिलबु हीउ आहे त असां ख़ुदा जे वेझो थी वञूं दुआ बि तौबा आहे छो त इन सां बि ख़ुदा जो कुर्ब ॻोल्हींदा
आहिनि
इन ई लाइ ख़ुदा इंसान जी जान खे पैदा करे उन जो नालो रूह रखियो आहे छो त उन जी सची राहत ऐं आराम ख़ुदा जे इक़रार ऐं उन जी मोहबत ऐं उन जी इताअत में आहे ऐं इन जो नालो नफ़्स रखियो अथई छो त हू ख़ुदा सां इतिहादु पैदा करण वारो आहे रूह इन लाइ रखियईं जो ख़ुदा जी मोहबत में राहत मिलंदी आहे उनखे ऐं नफ़्स इन लाइ जो ख़ुदा सां ॻंढिजण जी सलाहियत आहे नफ़्स में.
हीउ
नुक़्तो पाण बयानु फ़रमायो अथनि त ख़ुदा इंसान जी जान खे पैदा करे उन जो नालो रूह रखियो आहे इन लाइ छो त उन जी सची राहत ऐं आराम ख़ुदा जे इक़रार ऐं उन जी मोहबत ऐं उन जी इताअत में आहे. रूह जी राहत इन ई में आहे त अल्ला ताला जी मोहबत में इंसान गुम थी वञे, उन जे हुकमनि जी पाबंदी करे, इताद करे. नफ़्स इन लाइ रखियो अथई छो त उहो ख़ुदा सां इतिहादु पैदा करण वारो आहे, यानी ख़ुदा ताला सां ॻंढिजण जी उन में सलाहियत मौजूदु
आहे.
फ़रमाइनि था त ख़ुदा सां दिलि लॻाइणु ईअं हूंदो आहे जहिड़ो बाग में उहो वणु हूंदो आहे जेको बाग जी ज़मीन में ख़ूब खुतल हूंदो आहे. इहा ई इंसान जी जन्नत आहे. ऐं जहिड़ी तरह वण ज़मीन जे पाणी खे चूसींदो ऐं पंहिंजे अंदरि छिकींदो ऐं उन मां पंहिंजूं ज़हरीलूं बाफ़ूं ॿाहिरि कढंदो आहे, अहिड़े तरीक़े सां इंसान जी दिलि जी हालति हूंदी आहे त उहो ख़ुदा जी मोहबत जो पाणी चूसे ज़हरीलो मवाद कढण जी कुवत हासिल कंदो आहे ऐं वरी आसानी सां उन मवाद खे उछले छॾींदो आहे ऐं ख़ुदा में थी करे पाक वाद बीज हासिल कंदो आहे ऐं ॾाढो पखिड़जंदो ऐं वणंदड़ सावक ॾेखारींदो ऐं सुठो मेवो आणींदो आहे. मगर जेको ख़ुदा में जुड़ियल नाहे उहो वाद बीज ॾियण वारे पाणी खे चूसे नाहे सघंदो. इन लाइ हर घड़ी सुकंदो वेंदो आहे, आख़िर पन बि किरी पवंदा अथसि ऐं सुकी ऐं बुछड़ियूं टारियूं रहिजी वेंदियूं अथसि. सो छो त गुनाह जी ख़ुश्की बेतालुकी सां पैदा थींदी आहे, इन लाइ उन ख़ुश्की खे ख़तमु करण जे लाइ सिधो इलाज मज़बूत तालुक आहे. पंहिंजो मज़बूत तालुक अल्ला ताला सां पैदा कयो तॾहिं इहा ख़ुश्की ख़तमु थींदी, न त सुकल वण वांगुरु इंसान बिल्कुलु ख़तमु थी वेंदो आहे रुहानी लिहाज़ सां. फरमाइनि था जंहिं ते कानून कुदरत शाहिदी ॾिए थो ऐं इन ई तरफ़ अलाह जल शानो इशारो करे फरमाए थो या इहा तुहन नफ़्सुल मुतमइन इरजी इला रबे के राज़ियतम मर्ज़ी आहे फ़तख़ुली फ़ी इबादी वतख़ुली जन्नती, यानी ऐं उहे नफ़्स जेको ख़ुदा खां आराम याफ़्ता आहीं पंहिंजे रब जी तरफ़ वापसि हलियो अचु, हू तो खां राज़ी ऐं तूं उन सां राज़ी, सो मुंहिंजे बाननि में दाख़िल थी वञ ऐं मुंहिंजे बेस्त जे अंदरि अची वञ. फरमाइनि था त मक़सदु गुनाह खे ख़तमु करण जो इलाज सिर्फ़ ख़ुदा जी मोहबत ऐं इश्क आहे. गुनाह खे ख़तमु करण जो इलाज सिर्फ़ ख़ुदा जी मोहबत ऐं इश्क आहे. तंहिं करे उहे समूरा नेक अमल जेके मोहबत ऐं इश्क जे सरचश्मे मां निकिरनि था गुनाह जी बाहि ते पाणी हारींदा आहिनि. छो त इंसान ख़ुदा जे लाइ नेक कम करे पंहिंजी मोहबत ते मोहर हणंदो आहे, ख़ुदा खे अहिड़े तरीक़े सां मञी वठणु जो उन खे हर हिकु शइ ते मुक़दम रखणु एसि ताईं जो पंहिंजी जान ते बि. हीउ उहो पहिरियों मोहबत जो मरतबो आहे जेको वण जी इन हालति वांगुरु आहे जॾहिं त उहो ज़मीन में पोखियो वेंदो आहे. ऐं पोइ ॿियो मरतबो इस्तिग़फ़ार, जंहिंजो हीउ मतिलबु आहे त ख़ुदा खां अलॻि थी करे इंसानी वजूद जो पर्दो न खुली वञे. ऐं हीउ मरतबो वण जी उन हालति वांगुरु आहे जॾहिं त उहो ज़ोरी पूरे तौर ते पंहिंजी पहाड़ ज़मीन में क़ाइमु करे वठंदो आहे. ऐं पोइ टियों मरतबो तोब, जेको इन हालति वांगुरु आहे जो जॾहिं वण पंहिंजूं पाड़ूं पाणीअ जे वेझो करे ॿार वांगुरु उनखे चूसींदो आहे. मक़सद गुनाह जी फिलासफ़ी इहा ई आहे त गुनाह जी फिलासफ़ी इहा ई आहे त उहो ख़ुदा खां जुदा थी पैदा थींदो आहे, तंहिं करे उन खे ख़तमु करणु ख़ुदा जे तालुक सां वाबस्तु आहे. सो उहे केॾा न नादान माण्हू आहिनि जेके कंहिंजी ख़ुदकुशी खे गुनाह जो इलाज चवनि था. पोइ अल्ला ताला जे कुर पाइण जे ज़रिए जो ज़िक्र फ़रमाईंदे पाण हिकिड़े हंधि फ़रमाइनि था, क़ुर शरीफ़ इन तालीम खे पेश करे थो जंहिंजे ज़रिए सां ऐं जंहिं ते अमल करण सां हिन ई दुनिया में ख़ुदा ताला जो दीदार मिली सघे थो. जहिड़ो को हू फ़रमाए थो, मन कान यर्जू लिका रबे फलयामल अमलन सालिहं वला युशरिक बि इबादत रबे अहदा, यानी जेको शख़्स चाहे थो त हिन ई दुनिया में इन ख़ुदा जो दीदार नसीब थी वञे जेको सचो ख़ुदा ऐं प्यारु कंदड़ आहे, सो घुर्जे त हू अहिड़ा नेक अमल करे जिन में कंहिं क़िस्म जो फ़साद न हुजे, यानी अमल उन जा न माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ हुजनि, न उन्हनि जे करे दिलि में तकबुर पैदा थिए त मां अहिड़ो आहियां ऐं अहिड़ो आहियां, ऐं न उहे अमल नाक़िस ऐं नामुकमल हुजनि, ऐं न उन्हनि में का अहिड़ी धप हुजे जेका ज़ाती मोहबत जे बरख़िलाफ़ हुजे भल घुर्जे त सिदक ऐं वफ़ादारी सां भरियल हुजनि ऐं साण उन जे ही बि घुर्जे त हर हिकु क़िस्म जे शिरक खां पासो हुजे न सिज न चंड न आसमान जा तारा न हवा न बाह न पाणी न का ॿी ज़मीन जी शइ महबूद करार ॾिनी वञे ऐं न दुनिया जे सामाननि खे अहिड़ी इज़त ॾिनी वञे ऐं अहिड़ो उन्हनि ते भरोसो कयो वञे जो ॼण त उहे ख़ुदा जा शरीक आहिनि ऐं न पंहिंजी हिमत ऐं कोशिश खे का शइ सम्झियो वञे छो जो हीउ बि शिरक जे क़िस्मनि मां हिकड़ो क़िस्म आहे भलक सभु कुझु करे ई सम्झियो वञे त असां कुझु नाहे कयो ऐं न पंहिंजे इल्म ते को गुरूर कयो वञे ऐं न पंहिंजे अमल ते को नाज़ भलक पंहिंजो पाण खे फिल हक़ीक़त जाहिल सम्झूं ऐं सुस्त सम्झूं ऐं ख़ुदा ताला जे दर ते हर हिकु वक़्तु रूह किरियल रहे ऐं दुआउनि सां उन जे फैज़ खे पाण ॾांहुं छिकियो वञे ऐं उन शख़्स वांगुरु थी वञूं जो जेको वॾो उञारो ऐं हथे ख़ाली आहे ऐं उन जे साम्हूं हिकिड़ो चश्मो ज़ाहिरु थियो आहे तमामु साफ़ी ऐं मिठो सो उन किरंदे डरंदे बहरहाल पंहिंजो पाण खे उन चश्मे ताईं पहुचाए छॾियो ऐं पंहिंजे चपनि खे उन चश्मे ते रखे छॾियई ऐं अलॻि न थिए जेसि ताईं ड्रो न करे पोइ अल्ला ताला जी मोहबत जे मयार जो ज़िक्र फ़रमाईंदे फ़रमाइनि था त जेकॾहिं ही मालूम करे वठो त तव्हां में हिकड़े सचे आशिक जहिड़ी मोहबत आहे जहिड़ी तरह हू उन जी जुदाई में उन जे फ़िराक में बुखियो मरंदो आहे उञ सहंदो आहे न खाइण जो होश न पाणी जी परवाह न पंहिंजे जिस्म जी का ख़बर अहिड़ी तरह तव्हां बि ख़ुदा जी मोहबत में अहिड़ा गुम थी वञो जो तव्हांजो वजूद ई विचां गुम थी वञे पोइ जेकॾहिं अहिड़े तालुक़ में इंसान मरी बि वञे त वॾो ई ख़ुशकिस्मत आहे असांखे त ज़ाती मोहबत सां कमु आहे न कशफनि सां सरोकार न इल्हाम जी परवाह हीअ माण्हू चवंदा आहिनि न कशफ थियो या इल्हाम थियो आहे ज़ाती मोहबत अल्ला ताला सां हुजे त उहा असुल शइ आहे हीअ न त घणा इल्हाम थिया ऐं घणा कशफ आया ऐं घणा सचा ख़्वाब ॾिठा ॾिसो हिकिड़ो शराबी शराब जा जामनि जा जाम पीअंदो आहे ऐं मज़ो वठंदो आहे अहिड़े तरीक़े सां तव्हां उन जी ज़ाती मोहबत जा जाम भरे भरे पीओ जहिड़ी तरह हू दरिया नोश थींदा आहिनि अहिड़ी तरह तव्हां बि कॾहिं बि ड्रो न करण वारा बणिजो जेसि ताईं इंसान इन ॻाल्हि खे महसूस न करे वठे त मां मोहबत जे अहिड़े दर्जे ते पहुची वियो आहियां जो हाणे आशिक चवराए सघां तेसि ताईं पोइ ते हरगिज़ न हटे कदम अॻिते ई अॻिते रखंदो वञे ऐं इन जाम खे वात तां परे न करे पंहिंजो पाण खे उन जे लाइ बेक़रार ऐं आशिक ऐं मुस्तरिब बणाए वठो जेकॾहिं इन दर्जे ताईं नाहियो पहुता त टके जे बि कम जा नाहियो अहिड़ी मोहबत हुजेव जो ख़ुदा जी मोहबत जी भेट में कंहिं शइ जी परवाह न हुजे न कंहिं क़िस्म जी लालच जा मुती बणिजो न कंहिं क़िस्म जे ख़ौफ़ जो तव्हांखे ख़ौफ़ हुजे वरी फ़रमाइनि था जॾहिं अल्ला ताला सां बिल्कुलु राज़ी थी वञे ऐं को शिकवो शिकायत न रहे उन वक़्तु ज़ाती मोहबत पैदा थी वेंदी आहे ऐं जेसि ताईं अल्ला ताला सां ज़ाती मोहबत पैदा न थिए त ईमान वॾे ख़तरे जी हालति में आहे पर जॾहिं ज़ाती मोहबत पैदा थी वेंदी आहे त इंसान शैतान जे हमलनि खां अमुन में अची वेंदो आहे इन ज़ाती मोहबत खे दुआ सां हासिलु करणु घुर्जे जेसि ताईं हीअ मोहबत पैदा न थिए इंसान नफ़्से अमारा हेठि रहंदो आहे ऐं उन जे चंबे में गिरफ़्तार रहंदो आहे ऐं अहिड़ा माण्हू जेके नफ़्से अमारा जे हेठि आहिनि उन्हनि जो कौल आहे पंजाबी में फ़रमाइनि था त ऐं जहान मिठा अॻिला किन ॾिठा यानी हीउ जहान त मिठो मिठो आहे अॻिलो जहान ख़बर नाहे अचणो आहे या नाहे अचणो कहिड़ो ॾिठो आहे असां हीअ माण्हू तमामु ख़तरनाक हालति में हूंदा आहिनि ऐं लवामा वारा हिकु घड़ी में वली ऐं हिकु घड़ी में शैतान थी वेंदा आहिनि ॿी हालति लवामा जी आहे उन्हनि जी हीअ हालति आहे त हिकिड़े वक़्त में त वली थी वेंदा आहिनि ऐं ॿिए वक़्त में शैतान बि थी वेंदा आहिनि हेठि मथे हालति हूंदी आहे उन्हनि जो हिकु रंग नाहे रहंदो छो त उन्हनि जी लड़ाई नफ़्स सां शुरू हूंदी आहे जंहिं में कॾहिं उहे ग़ालिब ऐं कॾहिं उहे मग़लूब थींदा आहिनि पोइ बि हीउ माण्हू तारीफ़ वारी जॻह ते हूंदा आहिनि छो त उन्हनि खां नेकियूं बि थींदियूं आहिनि ऐं ख़ुदा जो ख़ौफ़ बि उन्हनि जी दिलि में हूंदो आहे पर नफ़्स मुतमैना वारा बिल्कुलु खटियूं बीठा हूंदा आहिनि उहे सभिनी ख़तरनि ऐं ख़ौफ़नि मां निकिरी अमुन जी जॻह में वञी पहुचंदा आहिनि उहे उन दारुल अमान में हूंदा आहिनि जिथे शैतान पहुची न आहे सघंदो पोइ हिकड़े मोमिन जे अल्ला ताला जे इश्क जे मयार जे बारे में फ़रमाइनि था मोमिन जो रंग आशिक जो रंग हूंदो आहे उहो पंहिंजे इश्क में सादिक हूंदो आहे ऐं पंहिंजे माशूक यानी ख़ुदा जे लाइ कामिल इख़लास ऐं मोहबत ऐं जान घुरण वारो जोश पंहिंजे अंदरि रखंदो आहे ऐं तज़र्रो ऐं इब्तिहाल ऐं साबित क़दमी सां हुन जे हज़ूर में क़ाइमु थींदो आहे। दुनिया जी का लज़त उन जे लाइ लज़त न आहे हूंदी। उन जो रूह इन ई इश्क में पालना हासिल कंदड़ हूंदो आहे। माशूक जे तरफ़ां बेनियाज़ी ॾिसी हू घबराईंदो रहे। उन जे तरफ़ां ख़ामोशी ऐं बेध्यानी बि मालूम करे हू कॾहिं बि हिमथ न आहे छॾींदो, बल्कि हमेशह विख अॻिते ई रखंदो आहे ऐं दर्द दिल वधि में वधि पैदा कंदो वेंदो आहे। इन्हनि ॿिन्ही शयुनि जो हुअणु ज़रूरी आहे त मोमिन आशिक़ जे तरफ़ां, जेको मोमिन आशिक़ आहे उन जे तरफ़ां अल्ला ताला जी मोहबत में पूरो इस्तक़राक हुजे। मोमिन आशिक़ बणिजी अल्ला ताला जी मोहबत में पूरी तरह गर्क थी वञे ऐं इश्क कमाल हुजे, मोहबत में सचो जोश हुजे ऐं इश्क जे अहद में साबित क़दमी अहिड़ी चङी तरह भरियलु हुजे जो जंहिंखे को सदमो जुंबिश में न आणे सघे, जंहिंखे को सदमो लोॾे न सघे ऐं माशूक जे तरफ़ां कॾहिं कॾहिं बेपरवाही ऐं ख़ामोशी हुजे। दर्द ॿिनि क़िस्मनि जो मौजूदु हुजे, हिकिड़ो त उहो जेको अल्ला ताला जी मोहबत जो दर्द हुजे, ॿियो उहो जेको कंहिंजी मुसीबत ते दर्द दिल में उथे ऐं उन जो भलो घुरण लाइ इज़्तिराब पैदा थिए ऐं उन जी मदद जे लाइ बेचैनी पैदा थिए। ख़ुदा ताला जी मोहबत जे लाइ जेको इख़लास ऐं दर्द थींदो आहे ऐं साबित क़दमी उन सां रिलियल हूंदी आहे, उहो इंसान खे बशरियत खां अलॻि करे ख़ुदा जे पाछे में आणे विझंदो आहे। जेसि ताईं इन हद ताईं दर्द ऐं इश्क न पहुची वञे जो जंहिंमें ग़ैरुल्लाह खां इनक़िता हासिल थी वञे, उन वक़्तु ताईं इंसान ख़तरे में पियो रहंदो आहे। इन्हनि ख़तरनि खे पाड़ां पटणु बग़ैर इन ॻाल्हि जे ॾुखियो हूंदो आहे त इंसान ग़ैरुल्लाह खां मुकमल तौर ते मुनक़ते थी उन ई जो थी वञे ऐं उन जी रज़ा में दाख़िल थियणु बि ॾुखियो हूंदो आहे ऐं उन जी मखलूक जे लाइ अहिड़ो दर्द हुअणु घुरिजे जहिड़ी तरह हिकिड़ी तमामु ई महिरबानी वालद पंहिंजे कमज़ोर प्यारे ॿार जे लाइ दिलि में सचो जोश पैदा रखंदी आहे। यानी त अल्ला ताला जे ग़ैर खां बिल्कुलु तालुक़ क़ता करे वठणु ऐं ॿियो अल्ला ताला जी मखलूक जो दर्द बि दिलि में रखणु घुरिजे। हीउ असुलु आहे जेको हिकिड़े सही मोमिन जी दिलि में हूंदो आहे जेको आशिक़ हुजे अल्ला ताला जो। वरी फ़रमाइनि था अल्ला ताला सां अहिड़ो मज़बूत तालुक़ ऐं साफ़ मोहबत तॾहिं थी सघे थी जॾहिं उन जी हस्ती जो पतो लॻे। दुनिया अहिड़े क़िस्म जे शक शुभनि सां ख़राबु थियल आहे, केतिरा त खुलियल तौर ते दहरिया थी विया आहिनि ऐं के अहिड़ा आहिनि जेके दहरिया त न थिया मगर उन्हनि जे रंग में रंगीन आहिनि ऐं इन ई जे करे दीन में सुस्त थी रहिया आहिनि। उन्हनि जो इलाज इहो ई आहे त हू अल्ला ताला खां दुआ घुरंदा रहनि त जीअं उन्हनि जी मार्फत वधीक थिए ऐं साधकनि जी सोबत में रहनि, जंहिं सां हू अल्ला ताला जी कुदरत ऐं तसरफ़ जा ताज़ा ताज़ा निशान ॾिसंदा रहनि। पोइ उहे जहिड़ी तरह चाहींदा ऐं जंहिं वाट सां चाहींदा मार्फत वधाए छॾींदो ऐं बसीरत अता कंदो ऐं सल जे कल्ब थी वेंदो, यानी दिल खे तसली मिलंदी। हीउ बिल्कुलु सच आहे त जेतिरे क़दुरु अल्ला ताला जी हस्ती ऐं उन जी अज़मत ते ईमान हूंदो ओतिरे क़दुरु अल्ला ताला सां मोहबत ऐं ख़ौफ़ हूंदो, न त ग़फ़लत जे ॾींहनि में ॾोहनि ते दिलेर थी वेंदो। अल्ला ताला सां मोहबत ऐं उन जी अज़मत ऐं जबरूत जो रोब ऐं ख़ौफ़ ई ॿ अहिड़ियूं शयूं आहिनि जिन सां गुनाह सड़ी वेंदा आहिनि ऐं हीअ क़ाइदे जी ॻाल्हि आहे त इंसान जिन शयुनि खां डिॼंदो आहे पासो कंदो आहे। मसलनि ख़बर अथसि त बाहि साड़े छॾींदी आहे तंहिं करे बाहि में हथु नाहे विझंदो, या मसलनि जेकॾहिं हीउ इल्मु हुजे त फलाणे हंधि नांग आहे त उन रस्ते तां न लंघंदो, अहिड़ी तरह जेकॾहिं उन खे यकीन थी वञे त गुनाह जो ज़हर उन खे हलाक करे छॾींदो आहे ऐं अल्ला ताला जी अज़मत खां डिॼे ऐं उन खे यकीन हुजे त हू गुनाह खे नापसंद करे थो ऐं गुनाह ते सख़्तु सज़ा ॾिए थो त उन खे गुनाह ते दिलेरी ऐं जुरत न थिए। ज़मीन ते पोइ अहिड़ी तरह सां हलंदो आहे जीअं मुर्दो हलंदो आहे, उन जो रूह हर वक़्तु ख़ुदा ताला वटि हूंदो आहे। वरी फ़रमाइनि था इंसान जॾहिं ख़ुदा ताला जी मोहबत जी बाहि में पइजी पंहिंजी समूरी हस्ती खे साड़े छॾींदो आहे त उहो ई मोहबत जो मौत उन खे हिकड़ी नई ज़िंदगी बख़्शींदो आहे। छा तव्हां नथा सम्झी सघो त मोहबत बि हिकड़ी बाहि आहे ऐं गुनाह बि हिकड़ी बाहि आहे? सो हीअ बाहि जेका ख़ुदा ताला जी मोहबत जी बाहि आहे गुनाह जी बाहि खे तबाह करे छॾींदी आहे, इहा ई निजात जी पहाड़ आहे। फ़रमाइनि था ख़ासि तौर ते नसीहत कंदे जमायत खे त ख़ुदा मामूली तौर न बल्कि निशान जे तौर ते कामिल मुतकी खे मुसीबत खां बचाईंदो आहे। हर हिकु मकार या नादान मुतकी हुअण जी दावा करे थो मगर मुत्तकी उहो आहे जेको ख़ुदा जे निशान सां मुत्तकी साबित थिए। हर हिकु चई सघे थो त मां ख़ुदा सां प्यारु कयां थो, मगर ख़ुदा सां प्यारु उहो कंदो आहे जंहिंजो प्यारु आसमानी शाहिदी सां साबित थिए। ऐं हर हिकु चए थो त मुंहिंजो मज़हब सचो आहे, मगर सचो मज़हब उन शख़्स जो आहे जंहिंखे हिन दुनिया में नूर मिले थो। ऐं हर हिकु चए थो त मूंखे निजात मिलंदी, मगर इन कौल में सचो उहो शख़्स आहे जेको हिन ई दुनिया में निजात जा नूर ॾिसे थो। सो तव्हां कोशिश कयो त ख़ुदा जा प्यारा थी वञो त जीअं तव्हां हर हिकु आफ़त खां बचाया वञो। वरी ख़ुदा जी मोहबत असांखे पंहिंजनि दिलनि में पैदा करण जे लाइ कहिड़े तरीक़े सां पाण नसीहत फरमाई अथनि, इन जो हिकिड़ो मिसाल ॾियां थो। फरमाइनि था त केॾो न बदबख़्त उहो इंसान आहे जंहिंखे अञा ताईं हीअ ख़बर नाहे त उन जो हिकिड़ो ख़ुदा आहे जेको हर हिकु शइ ते क़ादिर आहे। असांजो बेहश्त असांजो ख़ुदा आहे, असां जूं आला लज़तूं असांजे ख़ुदा में आहिनि, छो त असां उन खे ॾिठोसीं ऐं हर हिकु ख़ूबसूरती उन में ॾिठीसीं। हीअ दौलत वठण जोगी आहे, जेतोणीकि जान ॾियण सां मिले। ही लाल ख़रीद करण जे लाइक़ु आहे, जेतोणीकि समूरो वजूद विञाइण सां हासिल थिए। ऐं महरूमो इन चश्मे ॾांहुं ॾोड़ो जो उहो तव्हांखे सैराब कंदो। हीउ ज़िंदगी जो चश्मो आहे जेको तव्हांखे बचाईंदो। मां छा कयां ऐं कहिड़ी तरह इन ख़ुशख़बरी खे दिलनि में विहारे छॾियां, कहिड़े दोल सां मां बाज़ारनि में पढ़ो ॾियां त तव्हांजो ही ख़ुदा आहे त जीअं माण्हू ॿुधी वठनि, ऐं कहिड़ी दवा सां मां इलाज कयां त जीअं ॿुधण जे लाइ माण्हुनि जा कन खुलनि। जेकॾहिं तव्हां ख़ुदा जा थी वेंदव त यकीन समुझो त ख़ुदा तव्हांजो ई आहे। तव्हां सुतल हूंदव ऐं ख़ुदा तव्हां जे लाइ जाॻंदो। तव्हां दुश्मन खां गाफ़िल हूंदव ऐं ख़ुदा उन खे ॾिसंदो ऐं उन जे मनसूबे खे टोड़ींदो। तव्हां अञा ताईं नथा ॼाणो त तव्हां जे ख़ुदा में कहिड़ियूं कहिड़ियूं कुदरतूं आहिनि। जेकॾहिं तव्हां ॼाणो हा त तव्हां ते को अहिड़ो ॾींहुं न अचे हा जो तव्हां दुनिया जे लाइ सख़्तु ग़मगीन थी वञो हा। हिकिड़ो शख़्स जेको हिकिड़ो ख़ज़ानो वटस रखे थो, छा हू हिकु पैसो ज़ाया थियण ते रोअंदो आहे ऐं रड़ियूं कंदो आहे ऐं मरणु लॻंदो आहे? पोइ जेकॾहिं तव्हांखे इन ख़ज़ाने जी ख़बर हुजे हा त ख़ुदा तव्हांजो हर हिकु ज़रूरत महल कमु अचण वारो आहे, त तव्हां दुनिया जे लाइ अहिड़ा आपे खां ॿाहिरि छो थियो हा? ख़ुदा हिकिड़ो प्यारो ख़ज़ानो आहे, उन जो क़दुरु कयो छो जो हू तव्हांजे हर विख ते तव्हांजो मददगार आहे। तव्हां बग़ैर उन जे कुझु बि न आहियो ऐं न तव्हांजा सामान ऐं तदबीरूं का शइ आहिनि। ग़ैर क़ौमुनि जी रीस न कयो, ग़ैर क़ौमुनि जी रीस न कयो जो जेके बिल्कुलु सबबनि ते ई किरी पियूं आहिनि ऐं जीअं नांग मिटी खाईंदो आहे उन्हनि कमीणे सामाननि जी मिटी खाधी, ऐं जीअं गिज ऐं कुता मुर्दार खाईंदा आहिनि उन्हनि मुर्दार ते ॾंद विधा। उहे ख़ुदा खां तमामु परे वञी पिया, इंसाननि जी पूॼा कयाऊं ऐं खिंजीर खाधाऊं ऐं शराब खे पाणी वांगुरु इस्तेमालु कयाऊं ऐं हद खां वधीक सामाननि ते किरी ऐं ख़ुदा खां कुवत न घुरी हू मरी विया। ऐं आसमानी रूह उन्हनि मां ईअं निकिरी वियो जीअं हिकिड़ो आख़िरि मां कबूतर परवाज़ करे वेंदो आहे। उन्हनि जे अंदरि दुनिया परस्ती जो जज़ाम आहे जंहिं उन्हनि जा समूरा अंदरियां उज़वा कटे छॾिया आहिनि। सो तव्हां इन जज़ाम खां डिॼो। वरी पाण फ़रमाइनि था, तव्हां उन ख़ुदा खे सुञाणण जे लाइ वॾी कोशिश कयो जंहिंखे हासिल करणु बिल्कुलु निजात ऐं जंहिंजो मिलणु बिल्कुलु आज़ादी आहे। उहो ख़ुदा उन ई ते ज़ाहिरु थींदो आहे जेको दिलि जी सचाई ऐं मोहबत सां उनखे ॻोल्हींदो आहे। हू उन ई ते तजली फरमाईंदो आहे जेको उन ई जो थी वेंदो आहे। उहे दिलियूं जेके पाक आहिनि उहे उन जो तख़्तगाह आहिनि ऐं उहे ज़बानूं जेके कूड़ ऐं गार ऐं बकवास खां मुनज़ आहिनि पाक आहिनि उहे उन जी वही जी जॻह आहिनि। ऐं हर हिकु जेको उन जी रज़ा में फना थिए थो उन जी एजाज़ी कुदरत जो मज़हर थी वेंदो आहे। अल्ला ताला असांखे इन्हनि मयारनि खे हासिल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए जिन ते हज़रत मसीह मौऊद अलैहिस्सलातु वस्सलाम असांखे ॾिसणु चाहिनि था। अल्लाह ताला असांखे तौफ़ीक़ ॾिए त असीं ख़ालिस थी करे अल्लाह ताला जी तरफ़ झुकण वारा ऐं उन सां मोहबत करण वारा थियूं ऐं उन जी मोहबत हासिल करे पंहिंजनि ज़िंदगियुनि जो हिसो बनाइण वारा थियूं ऐं उन जी रज़ा जी जन्नतुनि में वञण वारा थियूं।
الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له
ونشهد أن لا إله إلا الله ونشهد أن محمدا عبده ورسوله عباد الله رحمكم الله إن الله يأمر بالعدل واللسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون اذكروا الله يذكركم ودعوه يستجب لكم ولذكر الله أكبر.